पंद्रहवा योएलाचे दिवस, द डेज ऑफ जोएल. मग मी एक आवाज ऐकला आणि तो आवाज म्हणत होता, हे लिहून घे या गोष्टी ज्या विश्वासू व खऱ्या आहेत. आणि मग मी पुन्हा प्रभू बरोबर होते आत्म्यामध्ये. तो खूप उंच होता आणि खूप असं उंच स्थानामध्ये होता आणि त्याचा आवाज हा गर्जनेप्रमाणे होता. तो म्हटला, हे पाळा पृथ्वी, या ज्या गोष्टी ज्या आहेत, ज्या होत्या आणि जे येणार आहेत, मी पहिला आणि शेवटला आहे. माझी सेवा कर, मी जो तुझा निर्माण करताय, कारण मी जीवन देतो, मृत्यू नव्हे. तुझ्या दुष्टाईपासून तू उठ आणि माझ्यावर नावावर तू हाक मार आणि मी तुझे रोग बरे करील आणि वाचवल. जे काय तू ऐकतेस या पुस्तकातलं हे खरं आहे आणि ते लवकरच होणार आहे. पश्चाताप कर, कारण वेळ अगदी जवळ आलेला आहे आणि प्रभू जो गौरवाने भरलेला आहे तेजाने तो लवकरच येणार आहे. तयार हो, कारण तुला माहिती नाही तो दिवस किंवा ती घटका. आणि खूप मोठे असे बक्षीस त्यांना मिळणार आहे जे माझी वाट बघत आहेत. मी लहानांना आशीर्वाद देईन ज्यांनी माझा विश्वास ठेवलेला आहे आणि ज्यांनी माझी सेवा केलेली आहे खरेपणा आणि धार्मिकतेमध्ये. त्यांना हे माहिती आहे आणि हे त्यांच्यावर होईल. मी त्यांच्यासाठी एक आशीर्वाद तयार केलेला आहे जे माझ्या बरोबर विश्वासू राहिलेले आहे माझ्या येण्यासंबंधात आणि माझ्या हाकेला ज्यांनी कान दिलेला आहे आणि ज्यांनी माझ्या नावाचा नाकार केलेला नाही. मी म्हणतो, जर माझे लोक ज्यांना माझ्या नावाने बोलवलेलं आहे जर ते नम्र होतील आणि प्रार्थना करतील तर मी त्यांना क्षमा करील आणि त्यांना बरं करेल आणि जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यापासून त्यांची परतफेड करील. माझी इच्छा आहे ऐकण्याची आणि सुटकारा करण्याची आणि त्यांना वाचवण्याची. ते सर्व जे माझ्यावर विश्वास ठेवतात आणि माझ्या नावाचा दावा करतात. एक उपवास जाहीर करा आणि सभा बोलवा, सर्व वडीलधाऱ्यांना बोलवा आणि देशातल्या रहिवासींना बोलवा माझ्या घरामध्ये आणि माझ्याकडे तुम्ही रडा, कारण परमेश्वराचा दिवस हा चोराप्रमाणे रात्री जसा चोर येतो तसा येतो. माझ्यावर भरोसा ठेवा आणि मी तुमचे सर्व जे वर्ष जे टोळांनी खाल्लेले आहेत आणि जे किड्यांनी खाल्लेले आहेत, कॅन्कर वर्म्स आणि कॅटरपिलर आणि पामर वर्म्स असे जे वेगवेगळे झाडपाल्यांवर असणारे जे किडे आहेत त्यांनी जे खाल्लेले ते पुन्हा मी तुम्हाला भरून देईल. माझी जी सेना, मोठी सेना जी मी बोलवलेली आहे, ती सेना त्यांचे तुकड्या तोडणार नाहीत आणि ते मोठ्या मोठ्या गोष्टी ते करणार आहेत आणि त्यांना कोणी जिंकू शकणार नाही, कारण मी त्यांची ताकद आहे. त्यांचे आवाज ज्यावेळेस होतील ते तुतारीप्रमाणे गर्जना करतील आणि गर्जनांनी त्यांचा आवाज होईल आणि ते सर्व ऐकतील आणि मग त्यांना समजेल की मी तुझा देव परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त, ही माझी प्रार्थना आहे. मी म्हटले की मी तुझ्या ह्या सेनेमध्ये किंवा जी आर्मी आहे त्याच्यामध्ये योग्य अशी आढळावे. मला ह्या तुझ्या सेनेमध्ये यायचे प्रभू, परंतु हे मला माहिती आहे की त्याच्यासाठी मला पवित्र आणि शुद्ध हे राहायला पाहिजे जसं येशू हा शुद्ध आणि पवित्र आहे. येशूच्या रक्ताने जे त्यांनी सांडलेलं आहे सर्व माझे पापांची अधार्मिकता ही धुवून टाकली जाते. मला तू सहाय्य कर, मी म्हटले पश्चाताप करण्यासाठी, एक पश्चातापी अंतकरण ठेवण्यासाठी आणि सर्व जे काय द्वेष आणि कडूपणा आहे माझ्या अंतकरणात याच्यापासून मुक्त राहण्यासाठी। हे पित्या, मला माहिती आहे की तुझे अनेक लोक हे झोपलेले आहेत, मी तुझं भय धरते आणि तुला आमचे जे शरीर आहेत, आमचे जे भांडे आहेत मातीचे, ते तोडावे लागतील आणि आम्हाला नम्र करावं लागेल जर धार्मिकतेचे फळ त्याच्यातून निघायचे असतील तर। हे प्रभू, मला पुन्हा नरकात जायची इच्छा नाही म्हटले आणि तिथं राहण्याची गरज नाही। हे प्रभू, मला तू शक्ती दे लोकांना ही वॉर्निंग द्यायला, ही चेतावणी द्यायला। मला तू शक्ती दे हे नरकाची साईज, त्याची वाढ खुंटवण्याची। ते रोज आणि रोज मोठं मोठं होत आहे नरक। मला शक्ती दे ते थांबवण्यासाठी। मला आणि तुझ्या लोकांना मदत कर की आम्ही चांगलं व्हावं, दयाळू अंतकरणाचं व्हावं, एकमेकांना क्षमा करणारे आम्ही व्हावे। आम्हाला मदत कर सत्य बोलण्याचं प्रत्येक वेळेस। मला हे माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे आणि त्याचे जे काय फळ आहेत आपले ते सर्व त्याच्याजवळ आहे। मला हे पण माहिती आहे हा जो संदेश जो तिने मला दिला आणि मी सांगत आहे जगाला हाच आहे की पश्चाताप करा, कारण प्रभूचा दिवस हा हाताशी आहे। हे पित्या, मला कुठल्याच लोकांचं रक्त माझ्या हातावर नाही पाहिजे।